चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जिल्ह्यामध्ये 0238 उसाच्या प्रजातीवर रेड डॉट रोगाचा प्रादुर्भाव। जिल्ह्यामध्ये 0238 उसाच्या प्रजातीवर रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। ऊस विभाग शेतकऱ्यांना या रोगाबाबत जागरूक करेल, जेणेकरून शेतकरी रोगयुक्त ऊसाची लागवड करणार नाहीत। रोगयुक्त ऊसाची लागवड केल्याने उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। रेड रॉट रोग हा ऊसाचा कॅन्सर आहे। या रोगामध्ये ऊस लाल होऊन सडू लागतो। रोग पडलेल्या ऊसाचा दुर्गंध येऊ लागतो। रोगयुक्त ऊसाची लागवड केल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होतो। जिल्ह्यामध्ये धामपूर साखर कारखाना क्षेत्रात 4 गावांमध्ये रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसला आहे। गेल्या दिवसांमध्ये ऊस उपायुक्त अमर सिंग यांनी धामपूर साखर कारखाना क्षेत्रातील अनेक गावांचे निरीक्षण केले होते। कवडीपुरा, कर्णावाला, गजरोला, उदुपुरा गावामध्ये 0238 ऊसाच्या प्रजातीमध्ये रेड रॉट रोग दिसून आला होता। याबाबत ऊस विभाग सावध झाला आहे। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या ऊसाच्या कॅन्सरपासून बचावाचे उपाय सांगितले जातील। शेतकऱ्यांना सांगितले जाईल की या रोगयुक्त ऊसाची लागवड करू नका। ऊस आयुक्त उत्तर प्रदेशाच्या निर्देशांवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या रोगाप्रती जागरूक करतील। मीडिया रिपोर्टनुसार याबाबत बोलताना बिजनोर जिल्ह्याचे ऊस अधिकारी यशपाल सिंग म्हणाले की ऊसाच्या 0238 प्रजातीमध्ये रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे। धामपूर साखर कारखाना क्षेत्रातील 4 गावांमध्ये ऊस उपायुक्त यांच्या निरीक्षणामध्ये ऊसाच्या शेतात रेड रॉट रोगाने ग्रस्त ऊस मिळाले आहे। रेड रॉट रोगापासून बचावासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागरूक केले जाईल। उपाय शेतकऱ्यांना सांगितले जातील। शेतकऱ्यांना सांगितले जाईल की त्यांनी रोगग्रस्त ऊसाची लागवड करू नये। लवकरच शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे काम सुरू केले जाईल।